तिथे अन्ना नावाची एक मुलगी आहे.
There is a girl named Anna.
अन्नाकडे बरेच कपडे आहेत.
Anna has a lot of clothes.
ती स्टाइलिश दिसायला इच्छित आहे.
She wants to look stylish.
आना रोज तिच्या कपाटाचे दार उघडते.
Anna opens her wardrobe every day.
ती अनेक रंगीत शर्ट शोधते.
She finds many colorful shirts.
अन्ना आपल्या कपडे आणि पॅन्ट्स आवडतात.
Anna loves her dresses and pants.
तिला मिसळणे आणि जुळवणे आवडते.
She likes to mix and match.
आना विविध संयोजने प्रयत्न करते.
Anna tries different combinations.
तिला उज्ज्वल रंग आवडतात.
She loves bright colors.
आना ठरवते की काय घालावे.
Anna decides what to wear.
ती तिचे कपडे चुकवते.
She tries on her outfits.
अन्ना तिच्या कपड्यांबद्दल आनंदी आहे.
Anna feels happy with her clothes.
ती शाळेसाठी तयार आहे.
She is ready for school.
अन्ना प्रत्येक पहाटे शाळेत जाते.
Anna goes to school every morning.
अनसु फाटी एक युवा फुटबॉल खेळाडू आहे.
Ansu Fati is a young football player.
तो बार्सेलोनासाठी खेळतो आहे.
He plays for Barcelona.
अनसु त्याच्या क्लबला प्रेम करतो, पण तो असुरक्षित आहे.
Ansu loves his club, but he is unhappy.
तो आनंद सापडवायचा आहे.
He wants to find happiness.
अनसु चांगल्या संघात खेळणे याचं स्वप्न बघतो.
Ansu dreams of playing in a better team.
तो दुसऱ्या क्लबमध्ये जावे अशी त्याची इच्छा आहे.
He wants to move to another club.
तो विचार करतो की ही योग्य निवड आहे.
He thinks this is the right choice.
तो आनंदी आणि यशस्वी होऊ इच्छितो.
He wants to be happy and successful.
अनसु विश्वास ठेवतो की तो ते करू शकतो.
Ansu believes he can do it.
त्याला एक नवीन साहस हवे आहे.
He wants a new adventure.
अनसु भविष्यात तयारीत आहे.
Ansu is ready for the future.
जेट सेट क्लब कधी एकदा सँटो डोमिंगोमध्ये एक उत्साही जागा होती.
The Jet Set Club was once a lively place in Santo Domingo.
लोक प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवार नाचण्यासाठी आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी आले.
People came every weekend to dance and enjoy the music.
तथापि एक रात सर्व काही बदलले.
However, one night everything changed.
एका भयंकर अपघात कॅलगमध्ये झाला.
A terrible accident happened at the club.
चोळा अचानक कोसळला, गफलत करून.
The roof collapsed suddenly, causing panic.
खूप लोक दुर्दैवात जखमी झाले.
Many people were hurt in the tragedy.
आम्ही मदतीसाठी फोन केला आणि त्यांना वाचवण्यासाठी धावले.
We called for help and rushed to save them.
त्यानंतरचे दिवस खूप कठीण होते.
The days after were very difficult.
मी त्या रात्री अनेक मित्रांना हरवले.
I lost many friends that night.
सत्ताईक तपास तात्काळ सुरू झाली.
The authorities began an investigation immediately.
संपूर्ण शहरांच्या शोकात होते.
The whole city mourned for the victims.
मी नेहमी त्या दुःखद रात्रीचा विचार करीन.
I will always remember that tragic night.
जेट सेटची शोककथा विसरली जाणार नाही.
The Jet Set tragedy will not be forgotten.
आधुनिक समाजात डिजिटल उपकरणांचे सर्वत्र अस्तित्व दुहेरी धारणी बनले आहे.
In modern society, the omnipresence of digital devices has become a double-edged sword.
एका बाजूला तंत्रज्ञान संवाद आणि माहितीची प्रवेश वाढवते.
On one hand, technology enhances communication and access to information.
तथापि हे तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक घटनेकडे योगदान देते.
However, it also contributes to a phenomenon known as technostress.
हा शब्द आमच्या उपकरणांद्वारे मागितलेल्या सततच्या कनेक्टिव्हिटीने निर्माण केलेला ताण दर्शवतो.
This term represents the stress induced by the constant connectivity demanded by our devices.
अनेक व्यक्ती या थकवणाऱ्या दबावामुळे अस्वस्थ आणि चिंतित असल्याचे अहवाल देतात.
Many individuals report feeling overwhelmed and anxious due to this relentless pressure.
तंत्रताणाशी सामना करण्यासाठी वैयक्तिक जीवन आणि कार्य जीवन यामध्ये सीमा ठरवणे महत्त्वाचे आहे.
To combat technostress, it is crucial to establish boundaries between personal and work life.
अभ्यास जसे की डिजिटल डिटॉक्स आणि निश्चित डिव्हाइस मुक्त वेळ तंत्रज्ञानाच्या ताणाच्या लक्षणे कमी करू शकतात.
Practices such as digital detoxes and scheduled device free time can alleviate symptoms of technostress.
अखेरकार आपल्या डिजिटल सवयींच्या परिणामांचे समजणे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Ultimately, understanding the implications of our digital habits is vital for maintaining mental well-being.
ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तींचा सशक्तीकरण करणे टेक्नोस्टेजबद्दल अधिक आरोग्यदायी डिजिटल संवादांकडे नेऊ शकते.
Empowering individuals with knowledge about technostress can lead to healthier digital interactions.
वैज्ञानिक प्रगतीने राज्य केलेल्या युगात तत्त्वज्ञ प्रकट विचारांबाबत गहन प्रश्नांवर संघर्ष करतात.
In an age dominated by scientific advancement, philosophers grapple with profound questions regarding the nature of reality.
हे विचार विज्ञान संबंधित सिद्धांत आमच्या विश्वाबद्दलच्या समजाला कसे आकार देतात हे तपासतात.
These inquiries delve into how scientific theories shape our understanding of the universe.
तत्त्वज्ञ अन्वेषण करतात क्वांटम यांत्रिकीच्या परिणामांचा मूलभूत मान्यतांबद्दल प्रश्न विचारताना.
Philosophers ponder the implications of quantum mechanics, questioning fundamental assumptions.
हे एक संपन्न संवादाकडे नेते कारण आणि निर्धाराचे.
This leads to a rich discourse about causality and determinism.
या थीमच्या अन्वेषणामुळे वैज्ञानिक चौकशीवर नियंत्रण ठेवणाऱ्या तात्विक पायाविषयी अधिक गहिरा कदर प्राप्त होतो.
The exploration of these themes yields a deeper appreciation for the philosophical underpinnings that govern scientific inquiry.
तत्त्वज्ञाना यामुळे विज्ञानाच्या सोबतीसारखा कार्यरत आहे पण ते आमच्या गृहितकांची तपासणी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कडा म्हणून कार्य करते.
Philosophy thus serves not merely as a companion to science, but as a critical lens through which we examine our assumptions.
जसे वैज्ञानिक पद्धती बदलतात तसंच आमच्या दृष्टिकोनाने विकसित व्हावे लागते.
As scientific paradigms shift, so too must our perspectives evolve.
शेवटी ज्ञानाचा शोध दोन्ही शास्त्रांचे एकत्रित केले आहे आपला मनन प्रयत्नांचा गहरे उघडतो.
Ultimately, the quest for knowledge intertwines both disciplines, revealing the depths of our cognitive endeavors.
एक सूर्यप्रकाशित दुपारी मित्रांचा एक गट सारायाच्या घरात गोळा झाला त्यांच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी.
One sunny afternoon, a group of friends gathered at Sarah's house to talk about their lives.
त्यांनी त्यांचे व्यस्त वेळापत्रक आणि ते किती अस्वास्थ्यकर झाले आहेत याबद्दल चर्चा केली होती.
They had been discussing their busy schedules and how unhealthy they had become.
आकस्मात जेन्नाने सुचवले की ते स्वास्थ्यवर्धक खाण्याच्या सवयींचा अभ्यास करतील.
Suddenly, Jenna suggested they explore healthy eating habits together.
इतर लोकांना रोचक वाटले आणि त्यांनी तिच्यासोबत एका लहान शोधाच्या प्रवासात सामील व्हायला सहमती दिली.
The others were intrigued and agreed to join her on a small journey of discovery.
ते नाश्त्याच्या दिनचर्येत एक साधा बदल करण्याचे ठरवले.
They decided to start with a simple change in their breakfast routine.
साखरयुक्त शिऱ्यांच्या ऐवजी त्यांनी फळांवर टॉप केलेले ओटमील निवडले.
Instead of sugary cereals, they opted for oatmeal topped with fruits.
त्यांना अधिक ऊर्जा वाटली आणि पुढील दिवशीच्या आव्हानांसाठी तयार होते.
They felt more energized and ready to tackle the day ahead.
आपल्या निर्णयावर गर्व अनुभवत त्यांनी एक कुकिंग रात्री नियोजित केले.
Feeling proud of their decision, they planned a cooking night.
त्यांनी नवीन पाककृतींवर प्रयोग केला आणि त्यांच्या परिणामांची एकमेकांसह वाटा घेतला.
They experimented with new recipes and shared their results with each other.
कालानुसार त्यांनी त्यांच्या स्वयंपाक कौशल्यांवर अधिक आत्मविश्वास वाढवला आणि एकत्रित प्रवासाचा आनंद घेतला.
Over time, they grew more confident in their cooking skills and enjoyed the journey together.
अखेरकार त्यांनी लक्षात घेतले की निरोगी खाणे फक्त एक ट्रेंड नाही तर जीवनशैलीत बदल आहे.
In the end, they realized that healthy eating was not just a trend, but a lifestyle change.